मथु आत्ते. कण्हेरीच्या फुलासारखे तिचे डोळे कबरीवरील. वाकाच्या दोरीने कान बांधणारा चिरंजीव चष्मा निपुत्रिकाच्या नकारासारखा. विड्या वळणारे हात वाळलेले कुड्याच्या पानासारखे क्वचित टेंभुर्णीच्या. सासर आणि माहेर सांधणारे पांढऱ्या पातळाचे व्रत. पांढऱ्या दोऱ्यानेच विड्या बांधणारे. एका गुरगौरव मांजराची मिजास. पांढऱ्या पातळाला मिशा पुसून पुन्हा दारापुढील कोवळ्या उन्हाची कळ हुंगणाऱ्या. त्याच्या पाठीवरील वत्सल हात. लग्न लांछन. एक म्हैस जणू आईच यमाच्या रेड्याची. स्थितीस्थापक. आताड फताड शिंगांसाठीच जिचे डोके. काळ्या शाळीग्रामासारखी. पांढऱ्या पातळाचा स्पर्श कळताच पान्हा सोडणारी. फक्त सुकलेल्या आयनाच्या आंबवणावर तिच्या रवंथाचा निष्पाप फेस. आणि एक भेदरट पोरगा कोपऱ्यात बसून अभ्यास करणारा पेंडीच्या पोत्यावर. पेंड खाऊन बघावीसे वाटणारा. शिंगाड्याच्या शिळ्या थालीपीठातील संकष्टीचा एक तुकडा त्याच्या पुढे आणणारे पांढऱ्या पातळातील अटळ हात. अवंढा गिळताना हळूच हळणारा तिचा चांबखिळ रुद्राक्षासारखा.